सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वृक्षारोपण एक तारीख आणि वृक्षारोपण एकूणच महाराष्ट्र शासनानं फार सुंदरशी ऍक्टिव्हिटी हाती घेतली होती, इनिशिएटिव्ह हाती घेतला होता. आणि याच ऍक्टिव्हिटीमध्ये नाशकात ट्री प्लांटेशन या गोष्टीवर प्रचंड भर देण्यात आला. संपूर्ण शहरभर वेगवेगळ्या ठिकाणी प्लांटेशन पाहायला मिळालं. एकूणच ग्रीन रेव्होल्युशन या एका बॅनरखाली शहरातली कितीतरी लोकं एकत्र आली होती. त्यांनी तीन फेजमध्ये बाय द वे काम केलं. 26 जूनला म्हसरोळला त्यांनी जवळजवळ 2200 झाडं लावली. दुसऱ्या फेजमध्ये 1 जुलैला चुंचाळे शिवाराच्या इथे 6000 झाडं लावली, जिकडनं आपण मॉर्निंग नंबर वन शुक्रवारच्याला ऐकत होतात. आणि फेज 3 मध्ये 3 जुलै रोजी तवलीचा जो डोंगर आहे पेठरोडला तिथं त्यांनी झाडं लावली, खूपशी झाडं लावली. आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मंचवटी मेडिकल असोसिएशन, त्यानंतर सोशल नेटवर्किंग फोरम, ही सगळी मंडळी एकत्र आली होती. सहकार्य लाभलं होतं सगळ्यांचं. ज्या ज्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेतले त्या सगळ्यांना सलाम, व्हेरी गुड, फार सुंदर काम केलेलं आहे. आणि आता यंदा ही सगळी मंडळी आणि इतरही नाशिकभर ज्या ज्या लोकांनी झाडं लावलेली आहे, ज्यामध्ये स्पेशली यूथ खूप मोठ्या संख्येनं आहे, सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की बाबा रे फक्त झाडं लावून चालणार नाहीये, किमान 3 वर्ष तरी या झाडांचं संगोपन, त्यांची काळजी घेणं, त्यांना पाणी व्यवस्थित मिळत आहे की नाही, त्यांना खतं हवी आहेत का, हे सगळं पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याचं कार्य सुद्धा अविरतपणानं सुरू राहणार आहे किमान 3 वर्ष तरी. ग्रेट 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 सुंदरशे इनिशिएटिव्ह. सलाम या सगळ्या गोष्टींना करत सब तेरा फ्रॉम बागी गाणं येत आहे थोड्याच वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.